आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 23 मे 2021. विषय: आत्मा आणि शरीर. सोनेरी मजकूर. स्तोत्र संहिता: परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे. उत्तरदायी वाचन: स्तोत्र संहिता नीती सूत्रे. मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन, माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल. विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा. माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो. देवाच्या महानतेबद्दल माझ्या बरोबर सांगत चला, आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊया. मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले. मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले. चांगले लोक वाईटापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आपले आयुष्य जगतात. जो माणूस जीवनात काळजी घेतो तो आपल्या आत्म्याचे रक्षण करतो. धडा उपदेश: बायबल पासून. अनुवाद: हे इस्रायल लोक ऐका, परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे आणि आपला देव परमेश्वर यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. नीती सूत्रे: जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर तो स्वतः लाच इजा करून घेतो. तू चुकतो आहेस असे सांगितलेले जो ऐकून घेतो तो अधिकाधिक गोष्टी समजू शकतो. अनुवाद: इस्रायल लोक हो, आता मी जे नियम आणि आज्ञा सांगतो ते नीट ऐकून घ्या. त्यांचे पालन केले तर जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे त्याचा ताबा घ्याल. माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही अधिक उणे करू नका. या तुमचा देव, याच्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळा. पण तुम्ही हे डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे, नाही तर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरून जाल. आपल्या मुला नातवंडांना त्याची माहिती द्या, परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वराला आपल्या देवाला काया वाचा म्हणे शरण गेलात तर तो तुम्हाला पावेल. या सर्व गोष्टी घडतील तुम्ही संकटात असाल तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्याकडेच परतून याल व त्याला शरण जाल. आपला परमेश्वर देव दयाळू आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने केलेला पवित्र करार तो विसरणार नाही. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने तुम्हाला हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही. यहेजकेल: आता ते घडले, परमेश्वराचा संदेश हा याजक हिजकेल कडे आला. यहेजकेल: तो मला म्हणाला, मानव पुत्रा, मी तुला इस्रायलच्या घराण्याशी बोलायला पाठवित आहे. ते लोक अनेकदा माझ्या विरुद्ध गेले, त्यांचे पूर्वजही माझ्या विरोधात गेले. पूर्वी त्यांनी माझ्या विरुद्ध वागून पाप केले आणि अजूनही ते पाप करीत आहेत. मी तुला त्या लोकांशी बोलण्यासाठी पाठवित आहे. ते फार हटरू आहेत, निष्ठुर आहेत. पण तुला त्यांच्याशी बोललेच पाहिजे. तू पुढील गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेस. या गोष्टी परमेश्वराने, आपल्या प्रभूने सांगितल्या आहेत असे तू त्यांना बोलले पाहिजेस. पण ते तुझे ऐकणार नाहीत. ते माझ्या विरुद्ध वागून पाप करीतच राहतील. का? कारण ते बंडखोर आहेत. ते नेहमीच माझ्या विरुद्ध वागतात. पण तू या गोष्टी त्यांना सांगस म्हणजे त्यांना कळेल की त्यांच्यात एक संदेश आहे. मानव पुत्रा, त्या लोकांना घाबरू नकोस. ते जे बोलतात त्याला भिवू नकोस. यश केल मी सर्वांना सारखेच वागवीन, मग ते आई वडील असोत वा मूल, जो पाप करील तो मरेल। वाईट माणूस सुधारला व सज्जन आणि प्रामाणिक झाला तर तो त्याचा जीव वाचवी, तो जिवंत राहील का? इस्रायलच्या लोकांनो, प्रत्येक माणसाच्या कर्माप्रमाणे मी त्या माणसाचा न्यायनिवाडा करतो। परमेश्वर माझा प्रभू असे म्हणाला, म्हणून माझ्याकडे परत या। वाईट गोष्टी करण्याचे सोडून द्या, त्या भयंकर गोष्टींना मूर्तींना तुम्हास पाप करण्यास प्रवृत्त करू देऊ नका। तुम्ही तयार केलेल्या भयानक गोष्टी मूर्ती फेकून द्या, त्यांच्यामुळेच तुम्ही पाप करण्यास धजावता। तुमचे हृदय परिवर्तन व आत्मपरिवर्तन होऊ द्या। इस्रायलच्या लोकांनो, स्वतःचा मृत्यू का ओढवून घेता? कृपा करून परत या व जगा। मिखा, हे माणसात चांगुलपणा म्हणजे काय हे परमेश्वराने तुला सांगितले। परमेश्वर तुमच्याकडून पुढील गोष्टींची अपेक्षा करतो। दुसऱ्यांशी न्यायाने वागा, दया व निष्ठा यावर प्रेम करा, तुमच्या परमेश्वरापुढे नम्र होऊन राहा। मत्तय, येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला। येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली। येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली। मत्तय, आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली। तो म्हणाला, मी नियमशास्त्र किंवा संदेशाचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका। मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे। मी तुम्हाला सत्य तेच सांगतो की आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशास्त्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही। म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी, व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल। पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल। कारण मी तुम्हाला सांगतो की पुरुषी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही। लूक, पुरुषांच्या खमीराविषयी जपा, म्हणजे जे ढोंग आहे त्याविषयी जपा। उघड केले जाणार नाही असे काहीच थाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुच नाही। परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिवू नये, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही। तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला ठार मारल्यानंतर तुम्हाला नरकात टाकून देण्यास जो समर्थ आहे त्याची भीती धरा। होय, मी तुम्हाला सांगतो, त्यालाच घ्या। लूक, शब्बात दिवशी येशू एका सभास्थानात शिकवित होता। तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने 18 वर्षे पांगळे केले होते। ती कोबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते। येशूने तिला पाहिले, त्याने तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस। नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ सरळ झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली। नंतर सभास्थानाचा अधिकारी रागावला, कारण येशूने शब्बात दिवशी तिला बरे केले होते। तो लोकांना म्हणाला, काम करण्यासाठी 6 दिवस आहेत, म्हणून या 6 दिवसामध्ये या व बरे व्हा। पण शब्बात दिवशी येऊन बरे होऊ नका। येशूने त्याला उत्तर दिले आणि म्हणाला, ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला वा गढवाला शब्बात दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? इतर अब्राहमाची कन्या आहे, सैतानाने हिला 18 वर्षे बांधून ठेवले होते। ज्या बंधनात ती होती त्यापासून तिला शब्बात दिवशी सोडविणे चूक होते काय? तो असे म्हणाल्यावर जे त्याचा विरोध करीत होते त्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला। तो पुन्हा म्हणाला, मी देवाच्या राज्याची तुलना कोणाबरोबर करू, ते खमीरासारखे आहे. एका स्त्रीने 3 मापे पिठात खमीर मिसळले आणि ते सर्व खमीरामुळे फुगले. करिंथकरांस, तुम्हाला माहित नाही का की थोडेसे खमीर सगळे पीठ फुगविते. जुने खमीर काढून टाका यासाठी की तुम्ही नवीन पिठाचा गोळा भावे. यासाठी चला आपण वल्हांडणाचा सण पाळूया. जुन्या खमीराच्या भाकरीने नव्हे तर खरेपणाच्या बेखमीर भाकरीने पाळावा. करिंथकरांस, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्या मध्ये राहतो हे तुम्हाला माहित नाही काय? कोणीही स्वतःला फसवू नये. जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टिकोनानुसार शहाणा समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी मूर्ख व्हावे. कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. कारण तुम्ही सर्वजण प्रकाशाचे पुत्र आहात व दिवसाचे पुत्र आहात. आम्ही अंधाराचे किंवा रात्रीचे नाही. म्हणून आपण इतरांसारखे झोपू नये. उलट आपण सावध राहू व आमच्या स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करू. सर्वदा आनंद करा. नेहमी प्रार्थना करीत राहा. प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना. आत्म्याला विजविण्याचा प्रयत्न करू नका. संदेष्टांच्या संदेशाचा उपहास करू नका. पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करून खात्री करून घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरून ठेवा. देव स्वतः जो शांतीचा उगम आहे तो तुम्हाला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करू आणि तुमचे सर्व मनुष्य म्हणजे तुमचा आत्मा जीव आणि शरीर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखू. देव जो तुम्हाला बोलावितो तो विश्वासू आहे आणि खरोखरच तो तसे करी. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. आत्मा हा पदार्थ जीवन आणि मनुष्याची बुद्धिमत्ता आहे जो वैयक्तिकृत आहे परंतु महत्वाचा नाही. आत्मा आत्म्यापेक्षा निकृष्ट असे काहीही प्रतिबिंबित करू शकत नाही. आत्मा किंवा आत्मा देव आहे, बदलू शकत नाही आणि सनातन आहे. आणि मनुष्य आत्मा देवाबरोबर एकरूप होतो आणि प्रतिबिंबित करतो कारण माणूस ही देवाची प्रतिमा आहे. तो आपला देव जो तुझा प्रभू याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण मनाने प्रीती करतोस. या आज्ञेमध्ये बरेच काही आहे. अगदी केवळ भौतिक संवेदना, प्रेम, उपासना आणि उपासना यांचे आत्मसमर्पण. ख्रिश्चनतेचा हा डोराडो आहे. यात जीवनाचे विज्ञान सामील आहे आणि केवळ आत्म्यावरील दैवी नियंत्रण ओळखते ज्यामध्ये आत्मा आपला गुरु आहे आणि भौतिक भावना आणि मनुष्य स्थान नाही. येशूने आपल्या शिष्यांना परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावधगिरी बाळगण्यास सांगितले ज्याला त्याने मानवी शिकवण म्हणून परिभाषित केले. खमीराची जी एका महिलेने घेतली आणि संपूर्ण खमीर होईपर्यंत 3 प्रकारचे जेवण लपवून ठेवले हा त्याचा दृष्टिकोन आध्यात्मिक खमीराचा अर्थ ख्रिस्ताचे विज्ञान आणि त्याचे आध्यात्मिक अर्थ दर्शवितो. हे दर्शवितो अगदी वरच्या बाजूस एक अनुमान या चित्रात केवळ उपदेशात्मक आणि औपचारिक अनुप्रयोग. थोडे खमीर संपूर्ण गांठ खमीरास करते. ख्रिश्चन सायन्स बद्दल थोडेसे समजून घेतल्यामुळे मी त्याविषयी जे काही बोलतो त्याचे सत्य सिद्ध होते. पिता परिपूर्ण असल्याप्रमाणेच मनुष्याला परिपूर्ण असण्याचे विज्ञान देखील सांगते. कारण अध्यात्म मनुष्याचा आत्मा किंवा मन हा सर्व सृष्टीचा दैवी तत्व आहे आणि कारण हा खरा मनुष्य आत्म्याद्वारे ज्ञानाऐवजी शासित होतो, आत्म्याच्या नियमाद्वारे नव्हे तर पदार्थांच्या तथाकथित नियमांद्वारे. मनुष्यांनी ईश्वरी इच्छेत जाणून घेण्याचा व शिकविण्याचा दावा केला, परंतु त्यांनी येशूच्या मोहिमेच्या यशास अडथळा आणला. त्याचे बरेच विद्यार्थी सुद्धा त्याच्या मार्गाने उभे राहिले. जर मास्टरने विद्यार्थी घेतला नसता आणि त्याने देवाच्या न पाहिलेले सत्य शिकविले नसते तर त्याला वधस्तंभावर खेळले गेले नसते. वस्तूच्या आकलनात आत्मा ठेवण्याचे निवारण म्हणजे सत्य आणि प्रेमाचा छळ. येशू म्हणाला, जो नरकात आत्मा व शरीर दोन्ही नष्ट करण्यास समर्थ आहे त्याला घाबरू नका. या मजकुराचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यावर हे दिसून येते की येथे आत्मा शब्द म्हणजे खोट्या अर्थाने किंवा भौतिक चेतना. ही आज्ञा रूप सैतान किंवा देवाचा नसून पापाबद्दल सावध राहण्याचा इशारा होता. आजारपण, पाप आणि मृत्यू हे जीवन किंवा सत्याचे सहकार्य नसतात. कोणताही कायदा त्यांना पाठिंबा देत नाही. त्यांचे सामर्थ्य प्रस्थापित करण्यासाठी देवाशी त्यांचा संबंध नाही. ख्रिश्चन शास्त्रज्ञांनी भौतिक जगापासून बाहेर पडून स्वतंत्र होणे आवश्यक आहे. ख्रिश्चन सायन्सचे विद्यार्थी ज्यांनी त्याच्या पत्रापासून सुरुवात केली आहे आणि आत्म्याशिवाय यशस्वी होण्याचा विचार केला आहे, ते एकतर त्यांच्या विश्वासाचे जहाज खराब करतील किंवा दुर्दैवाने दुःखी होतील. आपण दैवी स्वरूप समजून घेतो आणि शरीरावर स्वाभिमानाचा संघर्ष करीत नाही तर आपल्या देवाच्या संपत्तीचा आनंद घेत आहोत, म्हणून आपण त्याचे अनुकरण करतो आणि त्याचे अनुपालन करतो. धर्म मग मनाचा असेल तर डोक्याचा नाही. आपण भौतिक उपासना करणे बंद केल्याप्रमाणेच आपण आध्यात्मिकरित्या उपासना करतो. आध्यात्मिक श्रद्धा ही ख्रिस्तीत्वाचा आत्मा आहे. युग संपुष्टात येत आहे, परंतु सत्याचे हे खमीर कायमच कार्यरत आहे. त्याने संपूर्ण चुकांचा नाश केला पाहिजे आणि म्हणूनच मनुष्याच्या आध्यात्मिक स्वातंत्र्यात चिरंतनपणे गौरविले जावे. पाप किंवा आजारपणाच्या विरोधात योग्य ते प्रयत्न करण्यास विरोध करू शकत नाही, कारण ती अंगभूत आणि मूर्खपणाची आहे. तसेच आपण स्वतः ला आजार असल्याचा विश्वास असल्यास आपण शरीरावर अडथळा न आणता हा चुकीचा विश्वास आणि कृती बदलू शकता. पाप, रोग किंवा मृत्यूच्या कोणत्याही आवश्यकतेवर विश्वास ठेवू नका. हे तुम्हाला माहीत असलेच पाहिजे की देव कधीही तथाकथित भौतिक कायद्याचे पालन करण्याची आवश्यकता नसते, कारण असा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. ख्रिश्चन सायन्सचा आत्मा आणि देहाचा दिसणारा संबंध उलटा करतो आणि शरीरास मनाला प्रदीर्घ बनवते. अशाच प्रकारे हे मनुष्याकडे आहे जो विश्रांतीच्या मनाचा नम्र सेवक आहे, जरी हे जाणणे मर्यादित नसते. परंतु आत्मा हे शरीरात किंवा मनाने शरीरात आहे हे कबूल करीत असतानाही आपण हे कधीही समजणार नाही आणि त्या माणसाला बुद्धिमत्तेत समाविष्ट केले आहे. आत्मा किंवा आत्मा देव आहे बदलू शकत नाही आणि सनातन आहे. आणि मनुष्य आत्मा देवाबरोबर एकरूप होतो आणि प्रतिबिंबित करतो, कारण माणूस ही देवाची प्रतिमा आहे. जितक्या लवकर किंवा नंतर आपण हे शिकू की मनुष्याच्या मर्यादित क्षमतेचे फळ त्या आत्म्यात न बदलता आत्म्याऐवजी शरीरात राहतात या भ्रमातून बनावट बनतात. प्रकरण आत्मा व्यक्त करत नाही. देव असीम सर्वव्यापी आत्मा आहे. जर आत्मा सर्व काही आहे आणि सर्वत्र आहे तर काय आणि कोठे आहे? लक्षात ठेवा, सत्य चुकण्यापेक्षा मोठे आहे आणि त्याहूनही मोठे आपण कमी करू शकत नाही. आत्मा आत्मा आहे आणि आत्मा शरीरापेक्षा महान आहे. आत्म्याला मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी असीम संसाधने आहेत आणि जर आत्म्यामध्ये शोध घेतला तर आनंद अधिक सहजतेने प्राप्त होईल आणि आपल्या पाळण्यात अधिक सुरक्षित होईल. केवळ उच्च आनंद घेतल्यामुळेच अमर माणसाची इच्छा पूर्ण होऊ शकते. आपण वैयक्तिक ज्ञानाच्या मर्यादेत सुखाचे वर्णन करू शकत नाही. इंद्रियांना वास्तविक आनंद मिळत नाही. मानवी आपुलकीच्या चांगल्या गोष्टींमध्ये वाईटावर चढता चढता असणे आवश्यक आहे आणि प्राण्यावर आध्यात्मिक असणे आवश्यक आहे किंवा आनंद कधीही जिंकला जाणार नाही. मानवी विचार जागरूक वेदना आणि वेदनारहित दुःख आणि आनंद यासारख्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात बदलतात, भीतीपासून आशेपर्यंत आणि विश्वासापासून समजून घेण्यापर्यंत. दृश्य प्रकट शेवटी मनुष्य भौतिक शास्त्राद्वारे नव्हे तर आत्म्याने नियंत्रित केला जाईल. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गुड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल